आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातांतल्या दाहोडांत सुमार 24,000 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो शुभारंभ करतले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयच्या 3 दिसांच्या महाराष्ट्र भोंवडेर आसात. भारत मालदीव्स हांचे मदीं दुसरी उच्चस्तरीय कोर ग्रुप बसका आज नवी दिल्लीत जाता. भारतीय हवामान खात्यान आज कर्नाटका, केरळा, तामिळनाडू आनी पुडुचेरीन उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती जाल्ल्या खेळांत सनरायझर्स हैदराबाद पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 110 धावण्यांनी हरयलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज 2 दिसांच्या गुजरात भोंवडेर वतले. ते राज्यांत 82,000 कोटी रुपया परस चड मोलाचे वेगवेगळे उदरगतीच्या कामांचो शुभारंभ करतले. प्रधानमंत्री आपल्या भेटीवेळार दाहोडान लोकोमोटीव उत्पादन प्रकल्प राष्ट्राक समर्पित करतले. इलेक्ट्रीक इंजिनाक 5वो बावटो दाखयतले. तशेंच दाहोडान सुमार 24,000 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुनयाद घालतले आनी उक्तावण करतले. मोदी वेरावाल आनी अहमदाबाद हांचे मदीं वंदे भारत एक्सप्रेस आनी वालसाद आनी दाहोड स्टेशना मदीं एक्सप्रेस गाडयेक 5वो बावटो दाखयतले. ते गेजान रुपांतरीत जाल्ल्या कार्टोसन कलर विभागाचे उद्घाटन करतले आनी ताचेर एका मालगाडयेक 5वो बावटो दाखयतले. उपरांत प्रधानमंत्री भुजांत वचून 53,400 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे बुनयाद घालतले आनी उक्तावण करतले. आमच्या प्रतिनिधीन दिल्ल्या खबरां प्रमाण प्रधानमंत्री मोदी आज वडोदरा आनी भूज हांगा भव्य रोड शो करतले. आकाशवाणी न्यूजाकडे उलयतना अस्तंत रेल्वेचे मुखेल जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक हांणी सांगले, हो उत्पादन प्रकल्प फक्त भारताची न्हय तर जगाच्यो लोकोमोटीव गरजो पुराय करतलो आनी जायते इंजिनाची निर्यात वेगवेगळ्या आफ्रिकन युरोपीय देशांनी करतले. केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयच्या 3 दिसांच्या महाराष्ट्र भोंवडेर आसात. शाह आज सकाळी नागपुराक भेट दितले आनी जामठान राष्ट्रीय कॅन्सर इन्स्टिट्यूटान स्वस्ती निवासचो बुनयाद घालतले. तशेंच मंत्री दनपरा नागपूर जिल्ह्यांतल्या कामटी ब्लॉकांतल्या चिंचोली हांगा राष्ट्रीय न्यायालयीन विज्ञान विद्यापीठ NFSU नागपूर कॅम्पसाचो बुनयाद घालतले. घर मंत्र्यांच्या नागपूर भेटे खातीर सरकार आनी पुलीस यंत्रणा सज्ज जाल्या. मजगती NFSU चे संस्थापक कुलगुरू डॉ JM व्यास हांणी महाराष्ट्रांत NFSU चे नवे कॅम्पस स्थापन केल्ल्यान कुशळ फॉरेन्सीक तज्ञांचो पंगड तयार जातलो अशी माहिती दिल्या. नागपूर कॅम्पस NFSU चे 11वे कॅम्पस आनी महाराष्ट्र राज्यांतले पयले कॅम्पस आसतले. नागपुरा उपरांत शाह आज नांदेडांत वेगवेगळ्या कार्यावळीक हाजीर रावतले. घर मंत्री 27 मायाक मुंबईक भेट दितले आनी थंय वेगवेगळ्या कार्यावळीक हाजीर रावतले. उपराष्ट्रपती जगदीप धनकर आज मध्य प्रदेशाच्या 1 दिसाच्या भोंवडेर वतले. धनकर नरसिंहपुरांत 3 दिसांच्या कृषी उद्योग समागम 2025 उक्तावण करतले. काँग्रेसीचे खासदार डॉ शशी थरूर हांच्या फुडारपणा खाला सर्वपक्षीय भारतीय संसदीय शिष्टमंडळ काल गुयानाक पावले. विमानतळार या शिष्टमंडळाक उमेदीन येवकार दिलो. दहशतवादाविरुद्ध भारताच्या शून्य सहनशीलतेचो स्पष्ट संदेश दिवपा खातीर हे शिष्टमंडळ गुयानाक पावला. गुयानातल्या भारतीय उच्चायुक्तालयान सोशल मिडिया पोस्टान म्हळा की दहशतवादाविरुद्धच्या लढाईन भारत दृढ आनी एकजूट आसा. त्या भायर NCP शरद पवार गटाच्यो खासदार सुप्रिया सुळे हांच्या फुडारपणा खाला आनीक एक सर्वपक्षीय शिष्टमंडळान कटाराच्या मुखेल वृत्तपत्रां अल शर्क आनी पॅनिन्सुला हांच्या संपादकीय पंगडाकडे संवाद साधलो. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत घडिल्ल्या घडामोडीविशी भारताची भूमिका आनी सीमापार आतंकवादाक आळाबंद हाडपाचे धोरण याविशी शिष्टमंडळान तांकां माहिती दिली. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत घडिल्ल्या घडामोडीविशी भारताची भूमिका आनी शिमेपलतडच्या आतंकवादाक आळाबंद हाडपाचे धोरण तांकां शिष्टमंडळान सांगले. मे म्हयन्यांत आतां मेरेन परकी गुंतवणूकदारांनी भारतीय इक्विटी बाजारांत सुमार 14,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या. डिपॉझिटरींच्या आंकड्याप्रमाण परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी वा FPI हांणी इक्विटी बाजारांत 13,835 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्या, पूण मे म्हयन्यांत आतां मेरेन रिणाच्या बाजारांतल्यान 7,783 कोटी रुपया काडल्यात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर।
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल नवी दिल्लीन राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हळ्यार एनडीएच्या मुखेलमंत्री आनी उपमुखेलमंत्री हांची दिसभर चलपी अधिवेशनाची अध्यक्षता केली। परिषदेन प्रधानमंत्र्यांनी उदरगतीची गती वाढोवपाची गरज आनी डबल इंजीन सरकारचे फायदे प्रभावी रित्या लोकांमेरेन पावोवपाची गरज हाचेर भर दिलो। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टान प्रधानमंत्र्यांनी ते स्वच्छता, आरोग्य सेवा, युवा सक्षमीकरण, शेती, तंत्रगिन्यान ह्या सारख्या मुखेल क्षेत्रांनी घटमूट समन्वय निर्माण करपाविशी उलयल्ल्याचे सांगले। भाजपच्या सुशासन खात्यान आयोजित केल्ल्या हे उंचेल्या पावण्यावेल्या बसकेन एनडीए शासित राज्यांतल्या सुशासना संबंधित मुखेल प्रश्नांचेर विचारमंथन करपाचेर भर दिल्लो। एनडीए शासित सगळ्या 20 राज्य सरकारांचे 20 मुखेलमंत्री आनी 18 उपमुखेलमंत्र्यांनी ह्या बसकेन वांटो घेतलो। भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, घरमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी वांटो घेतिल्लो। मॉलदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ अब्दुल्ला खलील काल 3 दिसांच्या भारत भेटेन नवी दिल्लीन पावले। अंदू डॉ खलील हांची तिसरी भारत भेट। ताचे आदी जानेर आनी मार्च म्हयन्यांत तांणी भारताक भेट दिल्ली। भारत आनी मॉलदीव हांच्या मदल्या उच्चस्तरीय राजकीय देवाणघेवाणीचो भाग म्हणून ही भेट जाता। आज डॉ खलील भारत मॉलदीव हांचे मदीं जावपी दुसऱ्या उंचेल्या पावण्यावेल्या कोर ग्रुप बसकेन वांटो घेतले। मॉलदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ खलील परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांचे बरोबर द्विपक्षीय चर्चाय करतले। भारतीय हवामान खात्यान आयएमडीन आज कर्नाटकाच्या दर्यादेगेर आनी दक्षिण भितरल्या वाठारांनी केरला, तामिळनाडू आनी पुडुचेरीन मुसळधार पावसाचो अदमास उक्तायला। अंदमान आनी निकोबार जुव्यांचेर कोकण, गोंय आनी महाराष्ट्रांतूय आज पावस पडूं येता। फुडल्या 2-3 दिसांत दिल्ली, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाना, चंदीगड, हिमाचल प्रदेश, झारखंड, पंजाब आनी राजस्थानांत गडगड आनी खर वारें मारपाची शक्यताय आसा। आज अरुणाचल प्रदेशांतल्या कांय वाठारांनी गडगड आनी जोगला मारपाची शक्यताय आसा, जाल्यार राजस्थानांत कालोराची लारां आनी धुल्लाचे वादळ येवपाची शक्यताय आसा। भारतीय अर्थव्यवस्था जपानाक फाटी घालून संवसारांतली 4थी व्हड अर्थव्यवस्था जाल्या। निती आयोगाचे मुखेल कार्यकारी अधिकारी BVR सुब्रमण्यम हांणी सांगले, फुडल्या 2.5-3 वर्सांत आतां जर्मनीक फाटी घालून 3रे सुवातेर पावपाक भारत तयार आसा। निती आयोगाचे 10वे गव्हर्निंग कावन्सील बसके उपरांत उलयतना तांणी सांगले, आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे आकडेवारी प्रमाण भारत आतां 4 ट्रिलियन डॉलराची अर्थव्यवस्था जाल्या। तांणी म्हळें, फक्त अमेरिका, चीन आनी जर्मनीची अर्थव्यवस्था भारता परस व्हड आसा। आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती जाल्ल्या खेळांत सनरायझर्स हैदराबाद पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 110 धावण्यांनी हरयलो। दिल्लींतल्या अरुण जेटली स्टेडियमांत हो खेळ जालो। सनरायझर्स हैदराबाद पंगडान कुरुबावलो जिखून पयली फलंदाजी करतना निर्धारित 20 षटकांत 3-278 धावण्यो केल्यो। हेनरी क्लासेनान शेकडो मारतना नाबाद 105 धावण्यो केल्यो तर ट्रेवीस हेड हांणी 73 धावण्यो केल्यो। त्या आदी जाल्ल्या आनीक एका खेळांत चेन्नय सुपर किंग्स पंगडान गुजरात टायटन्स पंगडाक 83 धावण्यांनी हरयले। आज जयपूरांतल्या सवाय मानसिंग स्टेडियमांत पंजाब किंग्स पंगड मुंबय इंडियन्स पंगडाआड खेळटलो। हो खेळ सांजवेळा 7:30 सुरू जातलो। निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरातांतल्या दाहोडांत सुमार 24,000 कोटी रुपया मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो शुभारंभ करतले। केंद्रीय घर मंत्री अमित शाह आयच्या 3 दिसांच्या महाराष्ट्र भोंवडेर आसात। भारत मॉलदीव हांचे मदली दुसरी उच्चस्तरीय कोर ग्रुप बसका आज नवी दिल्लीन जाता। भारतीय हवामान खात्यान आज कर्नाटका, केरला, तामिळनाडू आनी पुडुचेरीन उटंगराच्या पावसाचो अदमास उक्तायला। आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती जाल्ल्या खेळांत सनरायझर्स हैदराबाद पंगडान कोलकाता नायट रायडर्स पंगडाक 110 धावण्यांनी हरयलो। आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30।